फिर हिट्स 93.5 पर रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये क्रिकेट बद्दल बोलणं सुरू आहे. क्रिकेटच्या मेमरीज बद्दल बोलणं सुरू आहे आणि किती साऱ्या गोष्टी आहेत, किती साऱ्या त्या आठवणी आहेत ज्या मनामध्ये साठवल्या गेल्या आहेत. म्हणजे आत्ता आत्ताचा फॉर्म मध्ये असलेला प्लेअर विराट कोहली हा असो किंवा कपिल देव साहेबांच्या कॅप्टन्सी अंडर आपण पहिला वर्ल्ड कप जिंकलो होतो आणि त्या सगळ्या आठवणी आणि ती सगळी टीम, ती सगळी जुनी लोकं. आणि जसं मी सांगितलं की सचिन तेंडुलकर आपल्या इंडियन क्रिकेट टीमला मिळालेलं असं एक रत्न, ज्यांना भारतरत्न इतक्या मोठ्या अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेलं आहे, त्यांना क्रिकेट का भगवान वगैरे वगैरे खिताब दिले गेले आहेत. आणि सचिनबद्दलची सगळ्यात छानशी आठवण कुठची असं विचारलं तर सगळेजण बुचकळत पडतात, कारण सचिननं 100 रनांची सेंचुरी केली होती, 100 रन बनवण्याची सेंचुरीची केली होती. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पकडायची की ते आजारी होते आणि नंतर क्रिकेट खेळू शकणार नाही असं वाटलं होतं, पण नंतर परत एकदा कमबॅक केला आणि कडकसा फॉर्म परत एकदा दाखवला, ही होती. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सचिनच्या चेहऱ्यावर असलेला आनंद की सचिन तेंडुलकर चांगल्या फॉर्ममध्ये नसताना, सगळ्या क्रिटिक्सना सहन करत असताना सुद्धा नंतर परत एकदा फॉर्ममध्ये येण्याची त्याची प्रोसेस काय, काय आठवायचं आणि काय नाही असं सगळा प्रश्न मनामध्ये पडतो. मॉर्निंग नंबर वन मध्ये बोलूयात या सचिन तेंडुलकर ह्या एका पर्टिक्युलर पर्सनॅलिटीबद्दल, आणखीन बरंच काही बोलूयात थोड्याच वेळात. नाही का सुपरच 93.5 रेड एफ एम बजाते राहो.